लुकाचे शुभवर्तमान याचा दुसरा अध्याय. त्या दिवसात कैसर अगुस्तीची आज्ञा झाली की सर्व जगाचे नाव नोंदणी लिहिली जावी. ही पहिली नाव नोंदणी होती. जेव्हा क्युरिनिया हा सिरिया प्रांताचा राज्यपाल होता, प्रत्येक जण नाव नोंदणी करण्यासाठी आपापल्या गावी गेले. मग योसेफ सुद्धा गालील प्रांतातील नासरेत गावाहून यहुदिया प्रांतातील दाविदाच्या बेतलहेम ह्या गावी गेला, कारण तो दाविदाच्या घराण्यातील व कुळातील होता. व नावनिशी लिहून देण्यासाठी जिच्याशी त्याची मागणी झाली होती त्या गरोदर मरियेला त्याने बरोबर नेले. आणि असे झाले ते तेथे असताच तिचे प्रसूतीचे दिवस पूर्ण होऊन तिने तिच्या पहिल्या मुलाला जन्म दिला. आणि तिने त्यास कापडात गुंडाळले व गावानीत ठेवले, कारण धर्मशाळेत उतरण्यासाठी त्यांना जागा मिळाली नाही. त्याच भागात मेंढपाळ रात्रीच्या वेळी रानात राहून आपले कळप राखीत होते. अचानक देवाचा एक दूत त्यांच्या समोर प्रगट झाला व प्रभूचे तेज त्याच्या भोवती पसरले आणि ते खूप भ्याले. देवदूत त्यांना म्हणाला, भिवू नका, जो मोठा आनंद सर्व लोकांस होणार आहे त्याची सुवार्ता मी तुम्हाला सांगतो. दाविदाच्या नगरात आज तुमच्यासाठी तारणारा जन्मला आहे, तो ख्रिस्त प्रभू आहे. तुमच्यासाठी ही खुणा असेल की बालक बाळत्याने गुंडाळून गावानीत निजवलेले तुम्हाला आढळेल. मग एकाएकी आकाशातल्या सैन्यांचा समुदाय त्या देवदूतांजवळ आला आणि देवदूत देवाची स्तुती करत म्हणाले, परम उच्चामध्ये देवाला गौरव आणि पृथ्वीवर ज्या मनुष्य संबंधी तो संतुष्ट आहे त्याच्यामध्ये शांती. मग असे झाले की देवदूत त्याच्यापासून स्वर्गात गेले तेव्हा मेंढपाळ एकमेकांना म्हणाले, चला आपण बेतलहेमापर्यंत जाऊ आणि घडलेली ही जी गोष्ट परमेश्वराने आम्हास कळवली ती बघूया. तेव्हा ते घाईघाईने गेले आणि त्यांना मरिया, योसेफ व गवनीत ठेवलेले बाळ ही त्यांना दिसले. जेव्हा मेंढपाळांनी त्यास पाहिले तेव्हा त्या बाळाविषयी जे सांगितले होते ते त्यांनी सर्वांना जाहीर केले. मग ऐकणारे सर्वजण त्या मेंढपाळांनी सांगितलेल्या गोष्टीवरून आश्चर्यचकित झाले. परंतु मरियेने या सर्व गोष्टीचे मनन करून त्या आपल्या अंतकरणात ठेवल्या. नंतर ते मेंढपाळ त्यांना सांगण्यात आले होते त्याप्रमाणे त्या सर्व गोष्टी ऐकून व पाहून देवाचे गौरव व स्तुती करीत माघारी गेले. आठवा दिवस म्हणजे सुनतेचा दिवस आल्यावर त्याचे नाव येशू ठेवण्यात आले. हे नाव तो उदरात संभवण्यापूर्वीच देवदूताने ठेवले होते. पुढे मोशेच्या नियमशास्त्राप्रमाणे त्याचे शुद्धीकरणाचे दिवस भरल्यावर तो त्यास वर यरुश्लेम शहरास घेऊन आले, त्या अशासाठी की त्याचे प्रभूला समर्पण करावे. म्हणजे प्रत्येक प्रथम जन्मलेला नर प्रभूसाठी पवित्र म्हटला जावा असे जे प्रभूचे नियमशास्त्रात लिहिले आहे त्याप्रमाणे करावे. आणि प्रभूचे नियमशास्त्रात सांगितल्याप्रमाणे होल्याचा जोडा किंवा कबुतराची दोन पिल्ले याचा यज्ञ अर्पावा म्हणून त्यांनी त्यास तेथे आणले. तेव्हा पहा, यरुश्लेमत शिमोन नावाचा कोणी एक मनुष्य होता. तो मनुष्य नीतिमान व भक्तिमान होता. तो इस्रायलाच्या सांत्वनाची वाट पाहत होता आणि पवित्र आत्मा त्याच्यावर होता. आणि प्रभूच्या ख्रिस्ताला पाहिल्याशिवाय तू मरणार नाही असे पवित्र आत्म्याने त्यास प्रगट केले होते. आणि तो आत्म्यास असता परमेश्वराच्या भवनात आला. आणि जेव्हा आई वडिलांनी येशू बाळाला त्याच्याविषयी नियमशास्त्राच्या रीतीप्रमाणे करण्याकरिता आत आणले तेव्हा शिमोनाने येशूला आपल्या हातात घेतले आणि त्याने देवाचा धन्यवाद केला आणि म्हटले, हे प्रभू, आता तू आपल्या वचनाप्रमाणे आपल्या दासास शांतीने जाऊ देत आहेस, कारण माझ्या डोळ्यांनी तुझे तारण पाहिले आहे. ते तू सर्व राष्ट्रातील लोकांच्या समक्ष तयार केले. ते परराष्ट्रीयास प्रगटीकरण होण्यासाठी उजेड व तुझे इस्रायल लोकांचे वैभव असे आहे. त्यांच्याविषयी सांगितलेल्या गोष्टीमुळे त्याचे आई वडील आश्चर्यचकित झाले आणि शिमोनाने त्याला आशीर्वाद दिला व त्याची आई मरिया हिला म्हटले, पहा, इस्रायलातील अनेकांचे पडणे व पुन्हा उठणे ह्यासाठी आणि ज्याविषयी बोलतील अशा चिन्हासाठी ठेवलेला आहे, यासाठी की पुष्कळ लोकांच्या अंतकरणातील विचार उघडकीस यावे आणि तुझ्या स्वतःचाही जीवातून तलवार भुसकून जाईल. तेथे हन्ना नावाची एक संदेष्टी राहत होती. ती आशेर वंशातील फनुयालाची मुलगी असून ती फार वृद्ध झाली होती. ती लग्नानंतर आपल्या पतीसमवेत 7 वर्ष राहिली. ती 84 वर्षाची विधवा होती व परमेश्वराची भवन सोडून न जाता उपवास व प्रार्थना करून ती रात्रंदिवस निरंतर उपवास करीत असे. तिने त्याचवेळी जवळ येऊन देवाचे आभार मानले. जे यरुश्लेमेच्या सुटकेविषयी वाट पाहत होते त्या सर्वांना तिने त्याच्याविषयी सांगितले. जेव्हा त्यांनी प्रभूचे नियमशास्त्राप्रमाणे सर्व काही पूर्ण केल्यावर ते गालील प्रांतातील आपले गाव नासरेत येथे परत गेले. बालक मोठा होत गेला आणि बलवान झाला व ज्ञानातही वाढत गेला आणि देवाची कृपा त्याच्यावर होती. प्रत्येक वर्षी त्याचे आई वडील वलांडन सणासाठी यरुश्लेम शहरात जात. जेव्हा तो 12 वर्षाचा झाला ते सणाच्या रीतीप्रमाणे वर यरुश्लेम शहरास गेले. मग सणाचे पूर्ण दिवस तेथे घालविल्यानंतर ते घराकडे परत येण्यास निघाले. परंतु मुलगा येशू मात्र यरुश्लेमेतच मागे राहिला आणि हे त्याच्या आई वडिलांना माहीत नव्हते. तो बरोबर प्रवास करणाऱ्या घोळक्यासोबत असेल असे समजून ते एक दिवसाची वाट चालून गेले. नंतर त्यांनी नातलग व मित्रांमध्ये त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. जेव्हा तो त्यांना सापडला नाही म्हणून ते यरुश्लेम शहरात परत आले आणि तेथे त्यांनी त्याचा शोध घेतला. असे घडले की 3 दिवसानंतर तो त्यांना परमेश्वराच्या भवनात सापडला. तो शिक्षकामध्ये बसून त्यांचे ऐकत होता व त्यांना प्रश्न करीत होता. ज्यांनी त्याचे ऐकले ते सर्व त्याच्या समजबुद्धीमुळे आणि उत्तरामुळे चकित झाले. जेव्हा त्यांनी त्यास पाहिले तेव्हा ते आश्चर्यचकित झाले. त्याची आई त्यास म्हणाली, मुला तू आमच्या बरोबर असे का वागलास? ऐक, तुझा पिता व मी कष्टी होऊन तुझा शोध करीत आलो. येशू त्यांना म्हणाला, तुम्ही माझा शोध का करीत होता? मी माझ्या पित्याच्या घरात असावे हे तुम्हास माहीत नव्हते काय? परंतु तो जे शब्द त्यांच्याशी बोलला ते त्यांना समजले नाही. मग तो त्यांच्या बरोबर नासरतात गेला आणि तो त्यांच्या आज्ञेत राहिला. त्याच्या आईने या सर्व गोष्टी आपल्या अंतकरणात जपून ठेवल्या. येशू ज्ञानाने आणि शरीराने देवाच्या आणि मनुष्याच्या कृपेत वाढत गेला.